आपण याची ट्रान्सलेशन करा मराठी मध्ये. आणि माझी मराठी लहान आहे, त्यांना खूप चांगलं वाटलं. आपण सगळे लोक पाहू आणि आपण धन्यवाद म्हणा.
We are very impressed when we return to Thailand. We will tell about the things.
हे म्हणत आहे की आपण जे तिथनं आले ते थायलंडच्या लोकांना सांगतील की इच्छा लोकांनी आमचं कसं स्वागत हा. आणि मी त्यांना बोललो होतो तिथं की आम्ही 3 तासापासून वेट करत आहे, तर ते त्या आग्र्यावर इथं आले आणि इथं आपल्याला.
Requested the 5 precepts, and my teacher, he would always say to us, if you look after your precepts, the precepts will look after you.
तुम्ही जर रोज वंदना घेत राहिला तर आपण बी त्याचं 5 पंचशील घेतलं तर आपण त्याचंही आपल्याला काहीतरी होणार. आणि तुम्ही ते रोज घेत जा आणि पाळत जा.
When you keep your precepts purely, then you feel good about yourself, you feel you can respect yourself.
तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला तुमच्या मनाला शांती भेटेल आणि तुम्हाला आत्मसन्मान भेटेल.
But most importantly, when you keep your precepts, you give a wonderful gift to your family and your community, because when you keep the precepts, you give the gift of safety. Everyone around you feels safe. And when you keep the precepts, you can trust each other. And trust is a wonderful thing to have in our life. If we have trust in the people around us, then we can do that.
आणि तुमचा एकमेकावरती आत्मविश्वास वाढणार, म्हणजे भरोसा वाढणार. आणि तेच तुम्ही करत नेहमी करत राहिले तर तुमचा नेहमी राहत जाणार आणि आनंदीमय वातावरण राहणार.
So in this life, it's very difficult to weigh things up, how much things weigh. This means that sometimes some very small thing in family, we make a really big thing, too big. And some really big thing, we make a small thing.
तुम्ही मग काही थोडंसं जरी घरात काय म्हणजे काहीतरी झालं तर आपण त्याचं लय मोठं बनवतो, पण ते लय मोठं नसते असं भंतीजीचं म्हणणं आहे. ते कमीच करत राहा आणि हे जर करत राहिले तुम्ही 25 घेत राहिले तर हे कमीच होणार.
So we know in our family we all love each other, but sometimes we've been tired and we've been stressed out and we say some bad thing, and that's a small thing, it's not a big thing. So if somebody says something a bit hurtful or does something, then you just forgive them, never mind, because we love each other. And we know sometimes we forget and we say things not so good, we do things not so good, but then we ask for forgiveness for each other, we forgive each other, and we make the small thing just stay small.
आपण जेव्हा घरात भांडण होतं आपण ते खूप मोठा इशू बनवतो. आपलं एकमेकावरती खूप प्रेम असते, घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रेम असते, पण आपलं घराचं भांडण झालं की आपण त्याला हे करतो, पण आपला तो प्रेम जिवाळा तेवढाच असते. तर आपण ते विसरलो पाहिजेत असं म्हणणं आहे आणि आपला जिवाळा ठेवला पाहिजे.
But other thing is a very big thing, but a lot of people just, it's a small thing. And that big thing is training your heart.
स्वतःच आपल्याला ट्रेन करा, म्हणजे आपण दुसऱ्याच्या भरोशी राहतो स्वतःच आपल्याला ट्रेन करत राहा. बळीबात को म्हणजे मोठ्या गोष्टीला छोट्या गोष्टीला मोठा करतो आणि मोठ्या गोष्टीला छोटा करतो, याचा अर्थ हे
बळी गोष्ट आहे. बळी गोष्ट
नाही, छोटी गोष्ट आहे.
समजलं.
आपण म्हणतो ना कोणतीही छोटी गोष्ट असते त्याला खूप मोठा करतो, ते एवढी मोठी नसते. आणि मोठी गोष्ट असते त्याला खूप छोटा करतो. ते छोटी गोष्ट आपल्याला त्रास देते.
सो द बुद्ध सेड देयर इज नो एनिमी सो डेंजरस सो क्रूर एज युअर ओन माइंड इफ इट हॅज नॉट येट रिसीव्ह द बुद्धस टीचिंग.
बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपला शत्रू कोणीच नाही, आपला माइंडच म्हणजे आपला मनच आपलं हे आहे. आपल्या मनावर आपली शांतता असली तर आपण काही करू शकतो.
And there's no friend as good, as trustworthy, as wise as your own mind, when you have trained it with the Buddha's teaching.
आपला भरोसाच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. आपण एकमेकावर भरोसा केला तर ते आनंदीमय राहते आणि हेच सर्वात मोठं आपल्याकडे म्हणजे एक हे आहे, शस्त्र आहे असं मन
मित्र आहे
आणि मनच आपलं मंत्र आहे.
भगवान की शिक्षा के राह पर चलेंगे तो मन आपका मित्र बनते रहे.
हां, आपण जर म्हणजे आपलं मनच आपलं हे मित्र आहे, आपण त्याच्या भरोसे म्हणजे व्यवस्थित वागत राहिलो तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू असं म्हणतो.
So this training, this meditation is very important. Nobody can do it for you. You have to do it for yourself.
Meditation म्हणजे ध्यान स्वतःवर साधना करा, तेच आपलं सर्वात मोठं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपण तिथंच व्यवस्थित राहतो, शांत राहतो, और कोई साधना नाही करत. दुसरं कोणीच आपल्यासाठी करू शकत नाही साधना, आपल्याला स्वतःच करावं लागतं.
So most people, they live their life just like a dream, just going along from day to day, like a dream. But the word Buddha means awake. So with meditation we learn to wake up to our life.
आपण म्हणजे कोणी पण आपलं जीवन म्हणजे असं एका पाकडासारखं वागतो, म्हणजे त्याच्या मनात आलं तसा वागतो. सपनाचर आहे म्हणजे झोप आपली चालू आहे तसं. तर आपण ध्यान साधना केली तर ते जाग जातं म्हणजे ते समोर येऊन जाईल.
सो वेन वी वेक अप देन वी नो दिस इज राईट, दिस इज रॉंग, दिस वी शुड डू, दिस वी शुडंट डू, and we do not do the bad things and we do the good things because now we are our good friend, we are a good friend to ourselves, we have the strength inside to do all the good things and to do the bad.
आणि जेव्हा आपण त्या स्वप्नातून बाहेर येतो तेव्हा मग आपल्याला समजते की आपण काय चुकीचं केलं, काय वाईट केलं, पण आपण काय चांगलं केलं पाहिजे म्हणजे बरोबर काय केलं पाहिजे ते आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपण जागतो.
So in the evening, before you go to sleep, you ask yourself, have I done anything today? Have I said anything today that I could criticize myself for?
आणि झोपलेल्या जायच्या आधी आपल्या स्वतःच्याच मनाला विचारा की मी काही चुकीचं केलं का, काय काही केलं असणार तर त्याचा पश्चाताप करा आणि पंचशील घेऊ.
And second, if a great teacher, a very wise person, they were to know what we did today, what they said today, would they give their blessing? Would they see something they could criticize or not?
कुठला आचार्य आहे तो आपल्याला सांगू शकते की आपण काय चुकीचं केलेलं आहे का काही.
अगर आपने हिंदी समज में अगर आचार्य एक बड़े आचार्य हैं है? और वो अगर आपसे पूछते हैं कि आपने कोई गलत काम किया तो आपको क्या लगता है, वो आपको आशीर्वाद देंगे या नहीं देंगे?
So this is the work that we have to do. So in the modern world they all everybody competing against each other and get so stressed. We don't compete with other people, we compete with ourselves. We can say, I want to be better than I was yesterday. I want today to tomorrow to be better than today and the next day. So we're always competing, very strong, but competing against ourselves, not against other people. And when we compete against ourselves, we feel happy. We don't feel stressed. We don't feel angry. So this is the way we make ourselves better. And we make ourselves better, we make our family better, we make our village better.
आज के जमाने में हर आदमी एक दूसरे से कंपटीशन की दुनिया है. सब बोलता है कि मैं बड़ा हो जाऊं, वो छोटा हो जाए, वो बड़ा हो जाए, ये छोटा हो जाए. हमें कंपटीशन करना है अपने आप से, कि अपने आप के मन से कंपटीशन करना है तो वो जीत होएगी. एक दफे हम अपने आप से कंपटीशन करना शुरू करेंगे तो हम एक अच्छे प्राणी बनेंगे तो हमारे मन के अंदर मैत्री जागेगी तो प्रेम जागेगा तो हमारे घर के अंदर आनंद आएगा, घर में आनंद आएगा तो गांव में आनंद आएगा, गांव में आनंद आएगा तो शहर में आनंद आएगा, शहर में आनंद आएगा तो पूरे देश में आनंद आएगा। तो अपने को अपने मन से अपने आप से कंपटीशन करना है, किसी और बाहर वाले से कंपटीशन नहीं करना है, कोई हमारा दुश्मन नहीं है, सारे अपने मित्र ही हैं।
And when you follow the Buddha's teaching, it makes you very happy. And when you have happiness, you have happiness to give to other people. If you're not happy, you don't have any happiness to give to somebody else. So the more you make yourself happy, the more you can make other people happy.
जो अगर भगवान बुद्ध के मार्ग पे चलते हैं तो उससे अपने को मन के अंदर बहुत आनंदमय आता है, और जैसे ही हम आनंद होते हैं, आनंदित होते हैं, तो हम दूसरों को आनंदित कर सकते हैं। तो पहले तो अपने आप को आनंदित करना है।
So I've given Dhamma teaching on mountain top, in caves, in monastery, even in the royal palace. This is
First time in gestation. बोल रहे हैं कि मैंने धम्मदेशना पंचशील पहाड़ की चोटी पे दिया है, जंगल में दिया है, राजमहल में दिया है, लेकिन आज पहली दफे पेट्रोल पंप के आगे मैंने सब पत्र दिया है।
So I will remember this.
ये हमेशा याद रहेगी। आपकी श्रद्धा उनको बहुत छू गई है, उनके मन को बहुत।
I told them your devotion touched him very much. So now we will give you a blessing.
अभी एक एक आप लोगों को आशीर्वाद देंगे, सारे पूरा संघ आपके लिए एक चांटिंग करे।
Thank you.